निकोल किडमॅन एक अभिनेत्री आहे.
निकोल किडमॅन इज अन ॲक्ट्रेस.
ती एक कुंपण होण्यासाठी इच्छित आहे.
शी वॉन्ट्स टू बी अ रेसलर.
नवीन रूपांचा प्रयत्न करणे मजेदार आहे.
इट इज फन टू ट्राय न्यू लुक्स.
आज तिला एक वेशभूषा आहे.
टुडे शी हॅज अ कॉस्ट्यूम.
परिधान उजळ आणि रंगबिरंगी आहे.
द कॉस्ट्यूम इज ब्राईट अँड कलरफुल.
ती ते ठेवते.
शी पुट्स इट ऑन.
ती आरशीत पाहते.
शी लुक्स इन द मिरर.
वा, तिला ते आवडते.
वाव, शी लव्ज इट.
तिन्हाला मजबूत आणि प्रभावी वाटते.
शी फील स्ट्रॉंग अँड पॉवरफुल.
टोळी चित्रपट काढण्यासाठी तयार आहे.
द टीम इज रेडी टू फिल्म.
निकोल सुरू करण्यासाठी उत्साही आहे.
निकोल इज एक्साइटेड टू स्टार्ट.
आज एक महान दिवस आहे.
दिस इज अ ग्रेट डे.
दुकानांमध्ये तांदळाची कमतरता होती.
देर वॉज अ शॉर्टेज ऑफ राईस इन द स्टोअर्स.
लोकांना तांदळाच्या किंमतीची काळजी होती.
पीपल वर वरीड अबाउट द प्राइसेस ऑफ राईस.
एक दिवशी सरकारने आणीबाणीच्या भात पुरवठ्याची घोषणा केली.
वन डे द गव्हर्नमेंट अनाउन्स्ड इमर्जन्सी राईस सप्लायज.
हे लोकांना आनंदी आणि आरामदायक वाटते.
दिस मेड पीपल फील हॅपी अँड रिलीव्हड.
दुकानदारांनी तांदूळ लवकर घेतला.
द स्टोअर्स रिसीव्हड द राईस क्विकली.
याने तांदळाची किंमत कमी करण्यात मदत झाली.
दिस हेल्प टू लोअर द प्राइसेस ऑफ राईस.
लवकरच तांदूळ सर्वत्र उपलब्ध होते.
सून राईस वॉज अवेलेबल एव्हरीवेअर.
लोकांना समस्या न होता तांदूळ खरेदी करता येईल.
पीपल कुड बाय राईस विदाउट प्रॉब्लम्स.
सर्वजण तांदूळाच्या पुरवठ्याबद्दल आभारी होते.
एव्हरीवन वॉज थँकफुल फॉर द राईस सप्लाय.
तांदळाच्या किंमती पुन्हा कमी झाल्या.
द प्राइसेस ऑफ राईस वर लो अगेन.
कुटुंबांना पुन्हा तांदूळ खरेदी करण्यास वेळ आहे.
फॅमिलीज कुड अफोर्ड टू बाय राईस वन्स मोर.
समाज तांदळाच्या पुरवठ्यासमवेत आनंदित होता.
द कम्युनिटी वॉज हॅपी विथ द राईस सप्लायज.
तांदूळ पुरवठा लोकांना खूप मदत केली.
राईस सप्लाय हेल्प द पीपल अ लॉट.
व्हॅलेन्सियाने गेल शनिवारी सेव्हिला विरुद्ध एक सामना खेळला.
व्हॅलेन्सिया प्लेड अ मॅच अगेन्स्ट सेव्हिया लास्ट सॅटरडे.
स्टेडियम उत्सुक चाहत्यांनी भरले होते.
द स्टेडियम वॉज फुल ऑफ एक्साइटेड फॅन्स.
निर्णायकाने खेळ सुरू करण्यासाठी शिट्टी वाजवली.
द रेफरी ब्लू द व्हिसल टू स्टार्ट द गेम.
व्हॅलेन्सियाने सामना झटपट ताब्यात घेतला.
व्हॅलेन्सिया टूक कंट्रोल ऑफ द मॅच क्विकली.
त्यांनी 15व्या मिनिटात त्यांचा पहिला गोल केला.
दे स्कोर्ड देअर फर्स्ट गोल इन द 15th मिनिट.
सेव्हिलाने समताळण्याचा प्रयत्न केला परंतु तो अपयशी ठरला.
सेव्हिया ट्राइड टू इक्वलाइज बट फेल्ड.
व्हॅलेन्सियाने दुसऱ्या अर्ध्यात जोरात बचाव केला.
व्हॅलेन्सिया डिफेंडेड स्ट्रॉंगली ड्युरिंग द सेकंड हाफ.
अखेरचा शिट्टी वाजला आणि व्हॅलेन्सिया पुन्हा जिंका.
द फायनल व्हिसल ब्लू अँड व्हॅलेन्सिया वन अगेन.
सर्व चाहता त्यांची टीमसाठी जोरात चळवळली.
All the fans cheered loudly for their team.
Valencia ne tyancha vijayacha aanandane utsav sajra kela.
Valencia celebrated their victory with joy.
Stadium chahata sangharsha suru honyasathi utsukatene vaat pahat aslelya chahatyanni bharlela hota.
The stadium was filled with fans eagerly waiting for the match to begin.
Doni sanghatanancha majbut ranga hotya, ek tivra game vachan denare.
Both teams had strong lineups, promising an intense game.
जेव्हा व्हॉइस वाजली तेव्हा वातावरण उत्साहाने विजबद्ध झाले.
As the whistle blew, the atmosphere became electric with excitement.
आयव्हरी कोस्टने मजबूतीने सुरुवात केली. आक्रमक हल्ल्यांबाबत पुढे गेली.
आयव्हरी कोस्ट स्टार्टेड स्ट्रॉंग, पुशिंग फॉरवर्ड विथ अग्रेसिव्ह अटॅक्स.
सेनेगालने झपाट्याने प्रत्युत्तर दिलं. त्यांची तांत्रिक कौशल्य दाखवलं.
सेनेगाल काउंटर्ड स्विफ्टली, शोइंग देअर टॅक्टिकल प्रॉवेस.
पहिली अर्धांगण श्वासरोधक क्षण आणि अनिवार्य कॉलने भरले होते.
The first half was packed with thrilling moments and close calls.
ज्यामध्ये संघ हाफ टाइम मध्ये जात होते, स्कोर अद्याप 0-0 वर एकसारखा होता.
As the teams headed into half time, the score was still tied at 0-0.
दुसऱ्या अर्धामध्ये दोन्ही संघांनी विजयासाठी आपले प्रयत्न वाढवले.
In the second half, both teams increased their efforts for victory.
मॅच अधिक रोमांचक बनली कारण वेळ जाऊ लागला.
The match became even more thrilling as time went on.
आढावा घेतलेल्या 10 मिनिटांच्यावर ताणतणाव गहिरा होता.
With just 10 minutes remaining, the tension was palpable.
अंतिम शिट्टी वाजली आणि दोन्ही संघांनी उत्कृष्ट क्रीडा भावना प्रदर्शित केली.
The final whistle blew and both teams showed great sportsmanship.
शेवटी सामना बरोबर संपला, सर्वांना गर्वाने सोडून.
In the end, the match ended in a draw, leaving everyone proud.
आधुनिक युगात कृत्रिम बुद्धिमत्तेने आपल्या दैनंदिन जीवनाच्या अत्यंत तंतुसमानाला विणून घेतले आहे.
In the modern age, artificial intelligence has woven itself into the very fabric of our daily lives.
तंत्रवृद्धी होत असल्यामुळे समाज नैतिक प्रश्नांशी संघर्ष करतो, जे अनेकदा अजेय दिसतात.
As its presence expands, society grapples with ethical dilemmas that often seem insurmountable.
गोपनीयता, पूर्वाग्रह आणि जबाबदारीच्या समस्यांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानांच्या चर्चामध्ये नियमितपणे सामना करावा लागतो.
Issues of confidentiality, bias, and accountability arise regularly in discussions surrounding AI technologies.
यंत्रशिक्षणाची जलद प्रगती थरार आणि भीतीची भावना निर्माण करते.
The rapid advancement of machine learning evokes a sense of both excitement and trepidation.
धोरणनिर्माते या तंत्रज्ञानाचे नियमन करण्याच्या भयंकर आव्हानास सामोरे जातात. नवोन्मेषाला दाबणार नाही.
Policymakers face the daunting challenge of regulating these technologies without stifling innovation.
सामाजिक फ्रेमवर्क कार्यान्वित केलेले असावे, दोन्ही मजबूत आणि बदलत्या परिस्थितींसाठी अनुकूल असेल.
The ethical frameworks implemented must be both robust and adaptable to evolving circumstances.
त्यामुळे आंतरश्रेणीचा दृष्टिकोन हे या बहुआयामी समस्यांना सामोरे जाण्यासाठी महत्त्वाचे आहे.
Consequently, an interdisciplinary approach is essential to address these multifaceted issues.
शिक्षण, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या कार्यान्वयनात नैतिक जागरूकतेच्या आकारणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
Education, therefore, plays a pivotal role in shaping ethical awareness in technology deployment.
तंत्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि व्यापक समाज अर्थपूर्ण संवाद साधणे प्रभावी प्रशासनासाठी अत्यंत आवश्यक आहे.
Facilitating a dialogue between technologists, ethicists, and the broader society is crucial to effective governance.
नैतिक AI-ची यात्रा गुंतागुंती आहे, विविध शुद्धांतर्गत सहकार्य आवश्यक आहे.
The journey towards ethical AI is intricate, requiring collaboration across various disciplines.
शेवटी, नैतिक जागरूकतेची संस्कृती वाढवल्याने मानवता आणि तंत्रज्ञान यांच्यातील अंतर बंद करता येईल.
Ultimately, fostering a culture of ethical mindfulness can bridge the gap between humanity and technology.
हरुका फुकुहारा यांनी सार्वजनिक कार्यक्रमाला अद्वितीय सौंदर्याने सजवले.
Haruka Fukuhara graced the public event with an unparalleled elegance.
चकित करणाऱ्या कुर्तीत सजलेली तिने कपड्यांच्या कौशल्यासाठी एक नवीन मानक ठेवलं.
Dressed in a stunning gown that dazzled onlookers, she set a new standard for sartorial prowess.
तिचा रंगांचा वापर अद्ययावत ट्रेंड्सची गहन समज दर्शवतो.
Her choice of colors reflected a sophisticated understanding of current trends.
जेव्हा ती लाल गलीवर चालली, तेव्हा कॅमेऱ्याची चमक तिच्या प्रत्येक सुंदर हालचालींना उजाळा देत होती.
As she walked the red carpet, the camera flashes illuminated her every graceful move.
फॅशन समीक्षकांनी तिच्या पारंपरिक घटकांना समकालीन शैलीत एकत्रित करण्याच्या क्षमतेचे कौतुक केले.
Fashion critics praised her ability to blend traditional elements with contemporary flair.
असे करताना तिने तिचा वैयक्तिक स्टाईल फक्त प्रदर्शित केला नाही, तर उत्साही फॅशनिस्टवरही प्रभाव टाकला.
In doing so, she not only showcased her personal style but also influenced aspiring fashionistas.
तिच्या अद्वितीय दृष्टिकोनातून तिने फॅशनच्या सदैव विकसित होत असलेल्या जगात एक अनोखा ठसा उमटवला.
Through her unique approach, she carved a niche in the ever-evolving world of fashion.
निष्कर्ष म्हणून, हरुका फुकुहारा फक्त सुखद अनुभवच देत नाही, तर नव्या पिढ्यांच्या डिझायनर्सना प्रेरित देखील करतो.
In conclusion, Haruka Fukuhara not only exemplifies elegance but also inspires a new generation of designers.